पुस्तकाचे नाव श्याम, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे, कथा 22वी, प्रेमळ स्मृती। मित्रांनो, गतजीवनाच्या समुद्रात मी बुड्या मारू लागतो म्हणजे कितीतरी गोड स्मृतींची सुरम्य मोनणे माझ्या हाताला लागत। जीवनात गोड स्मृती किती आहेत यावरून जीवनाची किंमत ठरवावी लागते। प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाच्या घड्यात डोकावून पाहावे व आपल्या जीवनाचे मोल ठरवावे। हा सोन्यासारखा मौलवान मानवी जन्म मिळाला। या जन्माला येऊन प्रेम स्नेहाच्या स्मृती जोडणे याहून धन्य तर अन्य काय आहे। सोनियाचा कलश माझी भरला सुरास, काय करावा प्रमाण, असा तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे। सोन्याच्या कलशात दारू भरणाऱ्या माणसाचे कोण कौतुक करील। परंतु आपण प्रत्येही हेच निंद्य कर्म करीत आहोत याची मानवास आठवण नसते। द्वेष, मत्सर, द्रोह, स्पर्धा, स्वार्थ यांचीच घाण या जीवनाच्या कलशात आपण प्रयत्नपूर्वक भरून ठेवित आहोत आणि त्यातच पुरुषार्थ मानित आहोत। जीवनातील लहान लहानच प्रसंग असतात, परंतु त्या प्रसंगात अपार गोडी भरलेली असते। माझे म्हणजे महान व्यक्तीचे जीवन नव्हे, एक क्षुद्र मानव प्राणी मी आहे, तरीही माझ्या जीवनात कितीतरी मधुरता मला दिसते। ही मधुरता माझ्या लहान मोठ्या मित्रांनी माझ्या जीवनात ओतली आहे। माझ्या ओसाड जीवनावर प्रेमसिंचन करून त्याला सुंदर बनविण्याचे महान कर्म ज्या माझ्या अनेक मित्रांनी केले, त्यांचा मी किती उतराई होऊ, कसा उतराई होऊ। त्यांचे स्मरण तर्पण करणे हाच अनुऋणी होण्याचा एकमात्र मार्ग मला मोकळा आहे। दापोलीस मी आत्यांकडे राहत होतो। लागून लागून आत्याची दोन घरे होती। एका घरातील अर्धा भाग भाड्याने दिला होता। त्या जागेत दिगंबर नावाचा बेलीप राहत असे। दिगंबर व त्याची आई दोनच माणसांचे ते कुटुंब होते। दिगंबराचे लग्न झालेले नव्हते। दिगंबर तोत्रे बोलत असे। तो आनंदी स्वभावाचा होता। त्याचे आईवर फार प्रेम असे। कोर्टातून घरी आला की दिगंबर आईच्या मांडीवर डोके ठेवून निजावायचा। ती माऊली त्याचे कपाळ थोपटी। माझ्या दिगंबराला नेहमी गावोगाव भटकावे लागते, त्याचे पाय कितीही दुखत असतील, असे म्हणून दिगंबराची आई त्याचे पायसुद्धा चेपी। एखाद्या वेळेस दिगंबर आईला धरून गदगदा हलवायचा। माझी आई, माझी आई, असे म्हणून तिच्या भोवती नाचावायचा। दिगंबराच्या आईने काही घरात गोड केले तर दिगंबर आधी आईच्या तोंडात त्याचा घास द्यायचा। तू सारे माझे पानात वाढतेस, स्वतःला काही ठेवत नाहीस, तू स्वतःचे का हाल करतेस। स्वतः काही न खाता या दिगंबराला फक्त खायला दिलेस तर त्याने दिगंबराचे पोट भरेल, परंतु दिगंबराचे हृदय भरेल का? पोटाची पिशवी भरणे एवढे का माणसाचे काम? तुझ्या दिगंबराला का मन नाही, हृदय नाही, भावना नाही? घे, आधी तू खा, मग एक घास आधी तू खा। देवाला आधी नैवेद्य दाखवतात, तसा मी तुला आधी नैवेद्य दाखवितो। ये, तू माझा देव, तू सर्व काही। दिगंबराची आई हसून म्हणायची, देवाचा नैवेद्य पुजारीच खातो, देव थोडाच खातो। दिगंबर म्हणे, नामदेवाच्या देवाने नाही का खाल्ला? ज्याचा देव केवळ दगडाचा नसतो, ज्याचा देव चैतन्यमय आहे, त्याचा देव नैवेद्य भक्षण करतो। तू का दगडाला न हसू न आसू? कोमेजणे व फुलणे या गोष्टी फुलालाच ठाव्या, त्या का दगडाला माहीत असतात? त्याप्रमाणे हसणे रणणे ज्याला हृदय आहे, ज्याचे हृदय दगडासारखे नाही, त्यालाच अनुभवता येतात। तुला हे अनुभव आहेत, हा घास घे। कधी आई दिगंबराला म्हणायची, तुझे लग्न झाले म्हणजे मला बरे वाटेल। ते ऐकून दिगंबर म्हणे, तुला माझा कंटाळा आला वाटते। माझा कंटाळा आला असेल तर मी चालता होतो, जाऊ। पुन्हा नको तुझ्याजवळ येऊ। आई, तू एक आहेस तेवढी पुरे। आपल्या प्रेमात नको कोणी वाटे करी। आपण बसू एके ठाई, तुझे पाय माझे डोई, असे गहिवरत म्हणून दिगंबर आईच्या पायावर डोके ठेवायचा। दिगंबर नेहमी फिरतीवर असायचा। तो फिरतीवर असला म्हणजे त्याची आई धड खायची नाही, प्यायची नाही। दिगंबराच्या आईकडे मी पुष्कळ वेळा जायचा। सकाळी फुले विसली की दिगंबराच्या आईस मी थोडी द्यावायचा। संकष्टी चतुर्थीला सायंकाळी 21 दुर्वांची जुडी तिला मिळून द्यायचा। दिगंबर घरी नसला म्हणजे त्याच्या आईला सोबत म्हणून मी निजावयात जायचा। मला गार वारा फार आवडतो। मी दारात डोके ठेवून निजावायचा। दिगंबराची आई म्हणे, श्याम, अंथरून खाली घे, दार नको का लावायला। मी म्हणायचा, दिगंबराच्या आईकडे का कोण चोरी करावास येईल? दिगंबर म्हणजे ज्याच्याजवळ काही नाही तो। परंतु मला बोलता बोलता झोप लागली म्हणजे दिगंबराची आई माझे अंथरून खाली उडून घे, दार लावून घे, सकाळी उठावे तर अंथरून खाली आलेले। दिगंबराची आई पहाटे उठून सडा समार्जन करायची। बाहेर जरा गार थंडी पडलेली असली तर दिगंबराची आई उठल्यावर स्वतःची चौघडी माझ्या अंगावर घालायची। दिगंबराच्या आईचा मी कोण होतो? परंतु आईपासून दूर असलेला श्याम बद्दल तिला वात्सल्य वाटे। आई श्यामही असा होता की काही व्यक्तींच्या हृदयात तो घुसावायचाच। दिगंबराची बहीण होती, तिचं नाव गंगू। गंगूचे लग्न झालेले होते। गंगू माहेरी यावयाची होती। दिगंबराची बहीण येणार म्हणून दिगंबराला आनंद झाला, त्यापेक्षा मला झाला। दिगंबराची आई तर शांत होतीच, पण दिगंबराची तर तिन्ही लोकी फिरी असायची। त्याची नेहमी भ्रमंती व फिरती। बहिणीच्या येण्याचा आनंद त्याला थोडाच लुटता येणार होता। बहीण येणार दिगंबराची, परंतु आनंद लुटणार होता श्याम। गंगू माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी फार तर मोठी असेल। मी 13-14 वर्षाचा होतो, गंगू 15-16 वर्षाची असेल। आली, एकदाची गंगू आली। हळूहळू गंगूची व माझी ओळख झाली। दिगंबराची आई गंगूला सांगायची, श्यामला हाक मार। गंगू श्याम श्याम अशी हाक मारी। दिगंबराच्या आईला मी बाजारातून सामान आणून देत असे। कधी नारळ आण, कधी शेंगांचे दाणे आण, कधी गूळ आण, असे काम असे। माझ्यावर प्रेम करणाऱ्या दिगंबराच्या आईसाठी मी काहीही करायास तयार असे। गंगूसाठी दिगंबराच्या आईने नारळी पाकाच्या वड्या केल्या होत्या। एके दिवशी सायंकाळी मी शाळा सुटून घरी आलो। गंगू दारातच होती। श्याम श्याम, तिने हळूच हाक मारली। मी गेलो व विचारले, काय गं गंगू? गंगू म्हणाली, माझ्या हातात काय आहे ओळख? मी म्हटले, ओळखले तर काय देशील? गंगू म्हणाली, काय देऊ? मी म्हटले, तुझ्या हातात असेल ते दे। गंगू म्हणाली, हातात विंचू असला तर? मी म्हटले, हातात विंचू धरशील का? तू का जादूगिरीण आहेस? हातात विंचू नाहीच मुळी। गंगू म्हणाली, पण समज असला तर? मी म्हटले, मग तो मलाही दे। जो विंचू तुझ्या हातांना चावला नाही तो का माझ्या हाताला चावेल? माझा हात का पापी आहे? गंगू म्हणाली, तू सांगत होतास की पुण्यास मामांकडे दत्ताच्या पोतीतील पैसे चोरले म्हणून। देवाजवळचे पैसे चोरणारा हात का पुण्यवान? मी म्हटले, पण त्यासाठी मी रडलो आहे। गंगू म्हणाली, तू रड्याचा आहेस। मला नाही रडणारे कोणी आवडत। मी म्हटले, मग हाक कशाला मारलीस? नाही आवडत तर नाही, तुझ्या आईला तर आवडतो। गंगू म्हणाली, माझ्या आईलाही तू आवडत नाहीस। आई परवा म्हणत होती की श्याम अगदी वाईट आहे। मी रडू लागलो। दिगंबराची आई चुलीजवळ होती. ती गंगूला रागे भरली व म्हणाली, का ग त्याला रडवतेस, उगी हो श्याम. गंगू म्हणाली, रडणाऱ्या मनुष्याला माझ्या हातात वस्तू आहे तशी देतात, आता तरी सांग. मी म्हटले, खाऊ आहे काहीतरी. गंगू म्हणाली, पण कसला खाऊ? मी विचारले, लाडू आहे का वडी आहे? गंगू म्हणाली, वाटोळे नाही पण चौकोनी आहे. मी म्हटले, मग वडी आहे, नारळी पाकाची वडी. गंगू म्हणाली, कसे रे ओळखलेस? मी म्हटले, भूमितीच्या ज्ञानाने. गंगू म्हणाली, भूमिती म्हणजे काय? मी म्हटले, ते इंग्रजी शाळेत पाचव्या इयत्तेत गेल्याने समजते. गंगू म्हणाली, नको सांगू, जा. मी म्हटले, आता तू रड म्हणजे जे समजून सांगतो. हे बघ, घरात नारळ आणला, गुळ आणला, यावरून नारळी पाकाच्या वड्या हे नाही का सिद्ध होत? गुळ व नारळ ही गृहित कृत्ये मानावयाची व नारळी पाकाच्या वड्या ही वस्तू सिद्ध मानायची. दिलेल्या दोन गोष्टीवरून तिसरी एक गोष्ट सिद्ध करावयाची, याला भूमिती म्हणतात. गंगू म्हणाली, मग हे शिकायला काही इंग्रजी पाचव्या येतेत नको जायला. चुलीजवळ रोज आम्ही शिकतो. तांदूळ पाणी व जाळ दिला की भात तयार होतो. तवा व पीठ दिले तर भाकरी तयार होते. हे का शिकवावे लागते? मी म्हटले, आधी वडी तर दे, मी ओळखले आहे, मला बाहेर जायचे आहे. गंगू म्हणाली, आता रे कोठे जायचे आहे? मी म्हटले, जरा खेळायला जाईन. गंगू म्हणाली, आपण येथेच खेळू, तू मला लंगडीने धर, मी पळेन. मी म्हटले, म्हणजे आम्हाला दमवायला? मी नाही येत. गंगू म्हणाली, बरे, मी पकडीन तुला, म्हणजे तर झाले. इतक्यात आत्याने मला हाक मारली. गंगूने विचारले, कशाला रे बोलवले? मी म्हटले, पाणी घालायचे असेल भाजीला. संपला आता आपला खेळ. गंगू म्हणाली, मी येऊ का पाणी घालायला? म्हणजे लवकर संपेल. मी म्हटले, माझ्या हाताला सवय आहे, हे बघ घट्टे पडले आहेत, तुझ्याने काढवणार नाही. तू माहेरी आलेली, तू कशाला पाणी काढतेस? तुला सासरी आहेच काम. मी जातो, आपण उद्या खेळू. हां, गंगू कधी कधी मुन्साफाच्या मुलीकडे खेळायला जायची. दिगंबराने तिथे तिची ओळख करून दिली होती. मुन्साफाच्या बागेत पपनसीची झाडे होती. मुन्साफाच्या मुलीने पपनसे पाडीत व खूप खात. गंगूही अर्थात खाई, परंतु गंगू श्यामला घेऊन येई. एके दिवशी पपनसाच्या 4-5 फुडी गंगूने आणल्या होत्या. मी तिला विचारले, तुला कोणी दिल्या एवढ्या? गंगू म्हणाली, मुन्साफांच्या मुलींनी. मी म्हटले, तू मागितल्या असतील म्हणून त्यांनी दिल्या. गंगू म्हणाली, होय मी मागितल्या. मी म्हटले, असे दुसऱ्याकडे मागू नये, पाठीमागे त्या मुली तुला नावे ठेवतील, गंगू हावरट आहे. गंगू म्हणाली, मला नाही हावरट म्हणणार, परंतु तुला मात्र म्हणतील. मी रागाने म्हटले, माझं नाव त्यांना काय माहीत, आणि मी का आवरत आहे? गंगू म्हणाली, मी त्यांना सांगितले की आमच्याकडे श्याम नावाचा एक मुलगा आहे, त्याला पपनस फार आवडते, तर द्या. मी म्हटले, कोणी सांगितले तुला की मला पपनस आवडते म्हणून? गंगू म्हणाली, तुझ्या वडिलांनी. मागे आले होते तेव्हा सहज कशावरून तरी ते म्हणाले म्हणून आम्हाला कळले. मी म्हटले, मला पपनस आवडत असले तरी माझ्यासाठी भीक मागून आणायला नको काही, मला नको हे भिकेचे पपनस. गंगू म्हणाली, श्याम, मी का भीक मागितली? अरे, त्याच म्हणाल्या की घरी तुझ्या आईला घेऊन जा म्हणून. मी म्हटले, त्या एवढ्या म्हणाल्या असतील तर आणायच्या फार तर 1-2 फोडी, परंतु इतके आणणे हे काही चांगले नाही. त्यांनी त्यांचा चांगुलपणा दाखविला, आपण आपला चांगुलपणा दाखवायला नको का? एखादी दुसरी घ्यायची फोड व पुरे म्हणायचे. गंगू म्हणाली, मला नाही हो श्याम समजत, मी कुठे शाळेत गेले होते तुझ्यासारखी शाणी व्हायला? गंगू आहे आडाणी वेडी. गंगूला रडू आले व मलाही वाईट वाटले. मी म्हटले, गंगूताई, तुला वाईट वाटले तर होय, पण आण त्या फुडी, मी साऱ्या खाऊन टाकतो, म्हणजे तर बरं वाटेल ना? गंगू म्हणाली, नको हो खायला, भिकेच्या फुडी तू कशाला खाशील? मी म्हटले, गंगू, श्याम भिकारीच आहे, पुण्याला मामांकडून मी पळून गेलो होतो व माधुकरीच मागणार होतो. अजूनही वाटते की येथून कुठेतरी दूर जावे व तेथे भिक्षा मागून शिकावे. येथे माधुकरी मागावयास मला लाज वाटते. लोक हसतील, आमचे नाव मोठे आहे ना, परंतु दूर देशात मला कोण ओळखणार. तुझा श्याम एक दिवस भिकारीच होणार आहे. भिकाऱ्याच्या भाग्याने तो शोभणार आहे. भिकाऱ्या सुदाम्यालाच देव भेटला, भिकाऱ्या श्यामलाही कधी भेटेन. देवाला भेटू पाहणाऱ्याला भिकारी व्हावे लागते, देशाशी सेवा करणाऱ्याला भिकारी व्हावे लागते, फकीर व्हावे लागते, तेव्हा विद्येची उपासना करणाऱ्यालाही भिकारी व्हावे लागते. गंगू म्हणाली, पपनसांच्या फोडीसाठी भिकारी व्हावे लागते. गंगूही भिकारीच आहे. मी म्हटले, तू भिकारी व मी भिकारी, पपनसाच्या फोडी खाऊन आता श्रीमंत होऊया. गंगू म्हणाली, तूच साऱ्या खा, त्या तुझ्या नावाच्या आहेत. मी म्हटले, माझ्या मालकीच्या फोडीतली एक मी तुला देतो, ही एक जगन्नाथाला देतो व ही मी खातो. गंगू म्हणाली, जगन्नाथाला कशाला? मी म्हटले, का बरे, सर्वांना द्यावे. गंगू म्हणाली, मग माझ्या फोडीतील आणखी अर्धी तू घे, ही घे. गंगूजवळची आणखी अर्धी फोड घेऊन मी गेलो. एके दिवशी गंगूचे व माझे चांगलेच भांडण झाले. त्या आवळीच्या झाडावर चढलो, तिने मला दगड मारला. मी रागावलो. मी म्हटले, का दगड मारलास? गंगू म्हणाली, श्याम गमतीने मारला म्हणून काय झाले. मी म्हटले, ही कसली गंमत, लांडग्या वाघांची गंमत. गंगूने विचारले, मी का वाघ आणि लांडगा? मी म्हटले, तुझ्याही वाघ आणि तूही वाघ. गंगू रागावली व म्हणाली, श्याम एक वेळेस मला वाघ म्हण, परंतु आईला म्हणशील तर बघ. मी म्हटले, मी खरे तेच सांगतो. एके दिवशी मागे पावसाळ्यात घरात सर्वत्र गळत होते, म्हणून तुझी आई, जगन्नाथ व मी सारी मरीच्या देवळात निजलो. तुझी आई तर केवढ्याने घोरते. रात्री तात्या 11-12 वाजता बाहेरून येत होते. आम्ही देवळात निजलो होतो हे तात्यांना माहीत नव्हते. तात्यांना वाटले की देवळात वाघच येऊन बसला आहे. तात्यांनी दोघा तिघांना बोलाविले. कंदील व काठ्या घेऊन बाजूला उभे राहून हुश हुश मोठ्याने करू लागले. शेवटी मी जागा झालो. मी बाहेर आलो, तो तेथे तात्यान काठ्या. मी त्यांना सांगितले, दिगंबराची आई घोरते आहे. सारा उलगडा झाला. सारे हसू लागले. विचार तुझ्या आईला, मी खोटे सांगत असलो तर. गंगू म्हणाली, एखादे माणूस घोरत असले म्हणजे वाघ म्हणावे वाटते. श्याम, आई तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे, तू आपल्या आईला असे म्हणशील का रे? मी म्हटले, मी रागात म्हटले, ते खरे असते वाटते. गंगू म्हणाली, राग आला म्हणून काय झाले, असे बोलणे शोभत नाही. अशा मुलाजवळ मी आजपासून बोलणारच नाही. असे म्हणून गंगू निघून गेली. मी रोज सकाळी फुले घेऊन द्यायचा. गंगूची आई फुले गेली, परंतु गंगू बोलत नसे. मी सायंकाळी गंगूकडे जाई, परंतु गंगू एका शब्दानेही बोलेना. मला फार वाईट वाटू लागले. असे काही दिवस गेले. एके दिवशी सायंकाळी शाळेतून खिन्न होऊन मी घरी आलो. त्या दिवशी मला फारच वाईट वाटत होते. मी गंगूच्या घरी गेलो नाही. मी माझी पिशवी ठेवून वर परसात गेलो. एका कलमी आंब्याला झाडाखाली मी बसलो व आम्रवृक्षाच्या मुळांना डोळ्यातलं पाणी घालत होतो. माझ्या पाठीमागून कोणीतरी आले. माझे डोळे धरले गेले, परंतु माझे डोळे ओले पाहून डोळे धरणाऱ्या माणसाचे हृदय विरघळले. गंगू म्हणाली, श्याम का रे रडतोस, सांग ना. मी तुझ्याशी बोलत नसे, परंतु तुझ्या शाळेतून येण्याची मी रोज वाट पाहत असे. तू आज आईकडे आला नाहीस, एकदम येथे वरती आलास. मला वाटले की आता येशील, थोड्या वेळाने येशील. शेवटी मी तुझ्याकडे आले, सांग ना काय ते. मी बोलत नव्हते म्हणून का तू रडत होतास? गंगूला म्हटले, आज शाळेत एक गोष्ट झाली, तिचे मला रडू येत आहे. गंगू म्हणाली, मास्तरांनी मारले? मी म्हटले, मारासाठी मी काही रडलो नाही. हात कधी मागे घेतला नाही. गंगू म्हणाली, मग काय कोणी मित्र बोलत नाही? तुझा राम तुझ्याजवळ बोलतो ना? मी म्हटले, हो. गंगू म्हणाली, मग काय झाले? मी म्हटले, शाळेत नादारी मिळावी म्हणून मी उभा राहिलो. तो मास्तर एकदम म्हणाले, बस खाली, तुझे घराणे साऱ्या तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि भिकाऱ्याप्रमाणे नादारीसाठी उभा काय राहतोस? भाऊ म्हणाले होते, नादारीसाठी उभा राहा, उभा राहिलो तर शिक्षक असे बोलतात व साऱ्या वर्गात अपमान होतो. नको हे अपमानाचे जीने. कुठेतरी दूर दूर निघून जावे असे मनात येते, परंतु सांगू जाऊ तरी कुठे? बडे घर नि पोकळ वासा असे आमचे झाले. काय करावे मला समजत नाही. मी रडू नको तर काय करू? अपमान मला सहन होत नाही. गंगू म्हणाली, तुझे वडील फीचे पैसे नाही का देणार? मी म्हणालो, देतील कुठून तरी कर्ज काढून. फी देणे त्यांच्या जीवावर येते. आईबापांना शिणून व श्रमवून का शिकावे हेच मला समजत नाही. गंगू म्हणाली, शिकून त्यांना सुख दे. आज त्यांना कष्ट पडतील, परंतु उद्या तू त्यांना कष्ट पडू देऊ नकोस. त्यांना सुखात ठेव. आज मुलांसाठी आईबाप कष्ट करतील, उद्या मुले त्यांच्यासाठी झिजतील. आज झाडाला पाणी घालतो, उद्या झाड आपणास छाया देईल. श्याम मोठा हो, आईबापास सुख दे. मी म्हटलो, मी शिकून मोठा होईपर्यंत माझी आई कुठली जगात राहिला? ती नेहमी आजारी असते. गंगू, माझी आई फार दिवस मला लाभणार नाही. गंगू म्हणाली, सायंकाळी असे अमंगल बोलू नये. चल खाली, आपण देवा तुळशीला दिवा दाखवू. तुला आवडेल ते गाणे मी म्हणेन. चल, असे संध्याकाळी झाडाखाली रडू नये श्याम. मी म्हणालो, ज्याच्याजवळ राम आहे त्याला पाहून भूत पळेल. श्यामजवळ भूत पिशाचे कधी येणार नाहीत, तुमचे बायकांचे काहीतरीच. गंगू म्हणाली, ज्याच्याजवळ राम आहे तो रडत कशाला बसेल? तो आनंदाने उड्या मारील, देव सारे बरे करील अशी श्रद्धा असेल. मी म्हणालो, होय, तू म्हणतेस ते खरे. माझी आई असेच म्हणत असे. तू दिवा लाव, मी सांगेन ते गाणे म्हण. आम्ही खाली गेलो. गंगूने दिवा लावला. आम्ही दिव्याला नमस्कार केला. प्रकाशाहून जगात पूज्य तर असे दुसरे काय? प्राचीन ऋषींनी एकाच वस्तूसाठी उत्कटपणे प्रार्थना केली व ती वस्तू म्हणजे प्रकाश. गंगूने पुढील प्रमाणे गोड गाणे म्हटले. रे मना ऐक सज्जना, भुलू नको पुन्हा मुक्त होशील, प्रभु नाम जरी घेशील. रे मना ऐक सज्जना, तनुचा रे नसे भरवसा, बुडबुडा जसा तसा हा देह, तिळ मात्र नसे संदेह, राहती जगाते जागी, शेत बाग बगी राहता वाडा, पडशील स्मशानी उघडा, मनोनिया विषय धरी दूर, हरे हुरहुर भक्तीचा सूर, अंतरी घुमवी प्रभुपदी वृत्तीला रमवी, बोधास करीती विरोधास, काम क्रोधास दूर त्या पळवी, प्रभुपदी वृत्तीला रमवी, श्रीराम सुखाचे धाम, भक्ती विश्राम स्मरे हृदयात, संपेल मोहमय रात्र, भवसिंधू होईल एक बिंदू, भेटी गोविंद सुखे तरसील, मोक्षाचे मळे पिकतील, रे मना ऐक सज्जना. गाणे संपल्यावर मी म्हटले, गंगू किती गोड गाणे आहे. नाही, गंगू म्हणाली, मी म्हटलेले तुला सारे आवडते. मी म्हटले, माझ्या रामाचे नाव ज्यात आहे ते मला सारे आवडते. मग ते रामाचे नाव गंगू उच्चारो की रंगू उच्चारो? श्याम जेवायला चल. जगन्नाथने हाक मारली. मी एका रविवारी गंगूजवळ गोष्टी करीत बसलो होतो. ती मला उखाणे घालीत होती व त्या उखाण्यांची उत्तरे देता आली नाही की ती मला चिडवीत होती. गंगूने विचारले, नाक आहे पण वास नाही, असे कोण आहे? मी म्हटले, पडशे आलेला मनुष्य. गंगू म्हणाली, इश्य, हे रे काय, नीट उत्तर दे, नाहीतर हरलो असे म्हण. मी म्हटले, हरलो बुवा आपण. गंगू म्हणाली, कप. मी म्हटले, आता दुसरा सांग. गंगू म्हणाली, ऐक, कान आहेत पण ऐकू येत नाही, तर ते कोण? मी म्हटले, गंगू. गंगू रागवली व म्हणाली, मी बोलतच नाही, जा. मी म्हटले, त्या दिवशी तुला हाका मारल्या, तुला कान तर दिसत होते, तुझे कान दुखरे नाहीत, बहिरेही नाहीत, तरी तुला ऐकू येत नव्हते, यात मी खोटे काय सांगितले? गंगू म्हणाली, अरे पण हा उखाणा आहे, यात गंगू व रंगू नसते काही, ओळख, नाही तर शरण आलो म्हण. मी म्हटले, शरण म्हण. गंगू म्हणाली, कढई. आता तिसरा व शेवटचा, हां, भगू जिंकतोस का? पाय असून चालता येत नाही, हात असून काही करता येत नाही, तर ते काय? मी म्हटले, आळशी मनुष्य. गंगू म्हणाली, शेवटचा उखाणा तू जिंकलास, देव सारे शेवटी चांगले करील. एके दिवशी गंगू म्हणाली, श्याम, अभ्यास तरी केव्हा करतोस? नापास झालास तर तुझे भाऊ रागवतील हो, अभ्यास करीत जा. तुला दिव्याजवळ अभ्यास करू देत नसतील तर आमच्याकडे येऊन कर. तू अभ्यास करीत जा व मी काहीतरी विणेत बसेन. मी म्हटले, तुला विणायला येते? तुला भरायला येते? गंगू म्हणाली, मी शिकले आहे, आणि त्या मुन्साफाच्या मुलीजवळ मी नवीन नवीन शिकले, निरनिराळी पाखरे रुमालावर भरायला मी शिकले आहे. मी म्हटले, मुन्साफाकडे जाऊन तुम्ही काय काय काम करता? फक्त पपनसच खाता? गंगू म्हणाली, नाही काही, आम्ही झोपाळ्यावर बसतो, ओव्या म्हणतो, दोरीने उड्या मारतो. तुला दोरी घेऊन मी उद्या मारीन हो उड्या. मी म्हटले, मी नाही येणार, तू पाडशील मला, तुझ्याबरोबर मला उडी मारली पाहिजे. दोघांचे पाय एकदम नाही उचलले गेले तर दोरी अडकायची. गंगू म्हणाली, तू भित्राच आहेस, मुले का खेळताना भितात? मी म्हटले, झोपाळ्यावर कसल्या ओव्या म्हणता? गंगू म्हणाली, पहिली माझी ओवी, अशा प्रकारे आम्ही म्हणत जातो. मी म्हटले, तू विसावी माझी ओवीपर्यंत फार तर असे चालेल. गंगू म्हणाली, एकविसावी माझी ओवी, एकवीस दुर्वाणा, वाहा देवा गजानना भक्ती भावे. अशी एकविसावी ओवी आहे, पुष्कळ आकड्यापर्यंत म्हणता येतात. मी म्हटले, गंगू, तू आपल्या ओव्यात माझे नाव गुमतेस का? घरी आई आजी दळताना माझ्या नावाच्या ओव्या म्हणतात, तू म्हणतेस? गंगू म्हणाली, म्हणजे रे कसे? मी म्हटले, तुला माहीत नाही, मी म्हणून दाखवू. दावी माझी ओवी ग दाई दिशा ग फागल्या, श्याम दाखवी वाकुल्या गंगू ताईला. गंगू म्हणाली, तू मला वेडावणार वाटते, मी आशाने तुझ्याजवळ बोलणारच नाही. मी म्हटले, मागे सुद्धा तू बोलत नव्हतीस, परंतु तू झक्कत बोलायला लागलीस. गंगू म्हणाली, झाडाखाली रडत होता म्हणून मी बोलायला आले. मी म्हटले, तुला मी रडत आहे हे थोडेच माहीत होते, तू पाठीमागून माझे डोळे धरलेस तेव्हा तुला कळले, तू आपणहूनच बोलायला आली होतीस. गंगू म्हणाली, मी तुझ्याजवळ बोलले नाही तर तुला बरे वाटेल का? मी म्हटले, काहीतरीच विचारतेस. गंगूताई, मी मनात दुसरी एक ओवी जमवली आहे, म्हणून दाखवू? गंगू म्हणाली, चांगली असेल तर म्हण, वाकुल्या दाखवणाऱ्याची नको. मी म्हटले, अगदी छान वाटते, ऐक हो. आठवी माझी ओवी ग आठवा कंस मारी, श्यामसाठी गंगू चोरी पपनस. गंगू रागावून म्हणाली, श्याम, मी पपनच चोरून आणले नव्हते, म्हणून कितीदा तुला सांगितले, असे चिडवणे काही चांगले नाही हो, जा तू. मी म्हटले, का जाऊ? गंगू म्हणाली, आता अभ्यास कर, नाहीतर परीक्षेत चोरून लिहावे लागेल. मी म्हटले, मी काही ढ नाही, मला अभ्यास न करता सारे येते, मी एक युक्ती करीत असतो. गंगू म्हणाली, कोणती रे? मी म्हटले, रात्री निसताना माझी पुस्तकांची पिशवी मी उशाला घेतो, म्हणजे पुस्तकातले सारे सावकाशपणे डोक्यात शिरते. गंगू म्हणाली, तुला उशी नाही वाटते? मी म्हटले, नाही मला उशी लागतच नाही. येथे असलो तर पिशवी घेतो, घरी गेलो तर आईचे मोठे गाठोडे देते. इतक्यात दिगंबराच्या आईने गंगू साक मारली. गंगू पळतच गेली, तिचे अंग धुणे व्हायचे होते. एके दिवशी गंगू मला म्हणाली, श्याम, एखाद्या शिंपी तुझ्या ओळखीचा आहे का? मी म्हटले, काय शिवायचे आहे? गंगू म्हणाली, शिवायचे काही नाही, मला पुष्कळ चिंद्या हव्या आहेत, तू आणशील? मी म्हटले, चेंडू करायला वाटते. पुण्याला शिवराम गवंड्याने मला चिंध्यांचा चेंडू करून दिला होता. गंगू म्हणाली, आणशील का? मला जम्मत करायची आहे. मी म्हटले, चिंध्यांची नाना रंगाची गोधडी होय ना? गंगू म्हणाली, ते तुला काय करायचे, आणशील का? मी म्हटले, हो. मी माझ्या ओळखीच्या शिंप्याकडे गेलो व खूप चिंध्या एका फडक्यात बांधून गंगूला आणून दिल्या. गंगूला आनंद झाला. एके दिवशी गंगू रुमालावर चित्रे गुंफित होती. त्या रुमालावर एक वेल आखलेली होती व वेलीवर चिमणी होती. चिमणी मला फार आवडत असे. या चिमणीचे रामायण मी पुढे एखाद्या दिवशी सांगीन. मी गंगूला विचारले, हा रुमाल कोणासाठी? गंगू म्हणाली, तुझ्यासाठी नाही काही. मी म्हटले, चिमणीचे चित्र असलेला रुमाल माझ्यासाठी असणार, तू मलाच देशील, चिमणी दुसऱ्या कोणाला गा आवडते? गंगू म्हणाली, पण हा रुमाल नाहीच, या रुमालाचे मी दुसरे काहीतरी करणार आहे, त्याची पिशवी करणार आहे. मी म्हटले, माझ्या पुस्तकांना? हे कापड लवकर फाटेल. गंगू म्हणाली, पण तुला देता आहे कोण? मी म्हटले, तू देशीलच. गंगू म्हणाली, जाणार आहे तू सारखी बडबड हवी करायला तुला? मी म्हटले, आणि मी बडबड करायला आलो नाही म्हणजे मात्र मला शोधायला तू येतेस, जातो हो मी. गंगू म्हणाली, आणि अभ्यास कर. मी म्हटले, तू नको सांगायला मला आजीबाई. गंगूने माझ्यासाठी चिंध्यांची उशी तयार केली होती. त्या उशीला त्या रुमालाचा तिने आभरा केला होता. गंगू मला म्हणाली, श्याम, आज आमच्याकडे ये निजायला. मी आता जाणार दोन दिशी, आपण खेळू, आईसुद्धा येणार आहे. मी म्हटले, कशाने खेळायचे? गंगू म्हणाली, कवड्यांनी. मी म्हटले, मी नाही येणार, मला दान पडत नाही, माझ्यावर येते नेहमी हार. गंगू म्हणाली, तू अगदी रड्या आहेस, चांगल्या जोराने कवड्या टाक म्हणजे दान पडेल. मी म्हटले, हळू टाका जोराने टाका, मला दान पडणार नाही. दान पडत नाहीसे झाले की मला वाईट वाटू लागते. गंगू म्हणाली, तू व मी एका बाजूला हो, आई विरुद्ध बाजूला. मी म्हटले, परंतु चौथे कोण? गंगू म्हणाली, आई हात चालवील. मी म्हटले, पण मला अभ्यास आहे. गंगू म्हणाली, तू लबाड आहेस, मी बोलावले म्हणजे अभ्यास असतो, नाही की रे? मी आता गेले म्हणजे खूप कर हो अभ्यास, कधी नाही पुन्हा गंगू येणार त्रास द्यायला. मी म्हटले, पुन्हा येणार नाही? गंगू म्हणाली, भाऊची बदली येथून झाली म्हणजे मी येथे कशाला येईन? मी म्हटले, श्याम तरी कशाला राहील? गंगू म्हणाली, तू कोठे जाशील? मी म्हटले, जाईल पक्षी कोठेतरी उडून. गंगू म्हणाली, मग ये हो रात्री खेळायला आमच्याकडेच नीच. मी रात्री गंगूकडे खेळायला गेलो. बराच वेळ आम्ही खेळत होतो. त्या रात्री मला खूपच दान पडले. गंगू म्हणाली, श्याम बघ कसे भराभर दान पडले आहेत, उगीच कल्पना करून घेतोस. मी म्हटले, तुझा हातगुण मी तुझ्या बाजूने आहे म्हणून पडते आहे, ही सारी तुझी पुण्य आहे, तुझे नशीब थोर आहे. गंगू म्हणाली, परंतु मला कुठे पडले आहेत? मी म्हटले, तू आपले नशीब मला दिले आहेस व माझे दुर्दैव तू घेतले आहेस. मला रडू येऊ नये म्हणून तुझा हात मला दिलास, माझा हात तू घेतलास, म्हणून तुझ्या हाताने दान पडत नाही आणि माझ्या हाताने पडत आहे. दिगंबराची आई म्हणाली, पुरे आता. श्यामला जांभया येऊ लागल्यात. श्याम, तुझे अंथरूण दारात ना? मी म्हटले, होय, परंतु तुम्ही मला झोप लागल्यावर खाली ओढून घ्याल. तुम्ही दारे का लावता? नेहमी दारे उघडी ठेवावी. कोंडवाडे कशाला? मला वारा फार आवडतो. गंगू म्हणाली, तू आहेसच वाऱ्याप्रमाणे चंचल, लहानपणापासून तीन चारदार पळालास, वाऱ्याप्रमाणे इकडे तिकडे पळणार. मी म्हटले, माझे मामा मला पळपुट्टा बाजीराव म्हणतात. मग घाल की येते अंथरूण, दार लावू नका हां गंगूची आई. मी माझे अंथरूण घातले व उंबरठ्यावर डोके ठेवले. गंगू म्हणाली, श्याम उशाला काय, आज पुस्तकांची पिशवी कोठे आहे? मी म्हटले, आज उंबरठा आहे. उंबरठ्याची बायका पूजा करतात, उंबरठा म्हणजे देवच, आज देवाच्या मांडीवर डोकी ठेविले. गंगू म्हणाली, उंबरठा तर टणक असतो, तुझे डोके दुखेल. मी म्हटले, माझे डोके कधी दुखत नाही, मुले म्हणतात श्यामचे डोके भक्कम आहे. गंगू, माझे डोके कधी दुखत नाही, आहे का ठाऊ? गंगू म्हणाली, दुखेल कशाला, डोक्यात काही ठेवले नाही म्हणजे डोके दुखत नाही, तू अभ्यास करीत नाहीस, रिकामे तुझे डोके. मी म्हटले, नंबर तर वर असतो ना. गंगू तुला एक गंमत सांगू? गंगू म्हणाली, सांग. मी म्हटले, लहानपणी घरी आम्ही मुले तिन्ही सांजा होतात जेवत असू. मुलांची जेवणे शाळा सुटताच संपायची, 8 नाही वाजले तो मी झोपून जायत असे, परंतु रात्री 1-2 वाजता मी जागा होत असे, वरडत असे. माझी एक चुलती होती, ती मला थोपटून निजवी. एके दिवशी आजी म्हणाली, हा श्याम रोज उठून रात्री रडतो, पोराला भूक भीक तर नाही ना लागत, त्याच्या उशाशी दही भात कालून वाटीत ठेवून द्यायचा, उठला तर रडत तर खाईल व झोपेल. माझ्या उशाशी दही भात कालून ठेवण्यात येऊ लागला. मी रात्री जागा झालो की भूतासारखा मी भात खात असे व पाणी पिऊन निजत असे. पुन्हा श्याम रात्री कधी रडला नाही. त्या रात्रीच्या थंड भातामुळे माझे डोके कधी दुखत नाही. गंगू म्हणाली, पण आता थोडाच आहे रात्री थंड दही भात. दिगंबराची आई म्हणाली, थोडा भात उरला आहे, जेवतोस का श्याम? गंगू म्हणाली, 12 वाजले आहेत, दुसरा दिवस सुरू झाला, खायला हरकत नाही, खातोस श्याम? मी म्हटले, मी आता मोठा झालो आहे. गंगू म्हणाली, ओहो किती पण मोठा, 14 वर्षाचा म्हातारा. मी म्हटले, 14 वर्ष म्हणजे लहान वाटते, शिवाजी महाराजांनी 14 वर्षी तोरणा घेतला. गंगू म्हणाली, पण तू म्हणजे शिवाजी नाहीस, तू आहेस शंभडा श्याम. मी म्हटले, गंगू माझ्या नाकाला कधी शेंबूड येत नाही हो. दिगंबराची आई म्हणाली, श्याम उठ चल देते दही भात. गंगू म्हणाली, आई मला पण. आई म्हणाली, तू का लहान आहेस? गंगू म्हणाली, मी सासरच्यांना मोठी आहे परंतु तुला लहानच आहे. मी म्हटले, तू तरी काही माझ्यापेक्षा फार मोठी नाही. 2-3 वर्षांनी चल गंगू आपण दही भात खाऊ. मी म्हटले, गंगू तू एका वाटीत कालव, एक एक घास माझ्या हातावर ठेव व एक एक तू खा. गंगू म्हणाली, म्हणजे आणखी एक भांडे नको खरकटे करायला. गंगूने भात कालवला, ती माझ्या हातावर एक एक घास देत होती व ती एक एक घेत होती. तेव्हाच भात संपला, 4 घास तर होते. मी माझ्या अंथरुणावर येऊन पडलो. इतक्या गंगू म्हणाली, श्याम ही घे उशी, उंबरठ्यावर डोके नको ठेवू. मी म्हटले, मला नाही मऊ उशा आवडत. गंगू म्हणाली, ही टणकच आहे. मी म्हटले, पाहू. गंगूने माझ्या हातात उशी दिली. उशीवर सुंदर स्वच्छ आभरा होता, आभऱ्यावर हिरव्या रंगाची वेल होती, वेलीवर पिवळ्या रंगाची चिमणी होती. गंगू म्हणाली, श्याम नाही ना मऊ. मी म्हटले, चिंध्यांची आहे होय ना, यासाठी वाटते चिंध्या हव्या होत्या. गंगू म्हणाली, चिंध्यांची उशी डोक्याखाली घेऊन डोक्यात साऱ्या चिंध्या भरतील हो. मी म्हटले, मी का ही कायमची घेऊ? गंगू म्हणाली, हो तुझ्यासाठीच मी केली आहे, तो आभरा धूत जा म्हणजे घाण होणार नाही. मी म्हटले, आमच्या डोक्यात थोडेच तेल असते तुमच्यासारखे, तुमचीच तेलगट डोकी. गंगू म्हणाली, पुरुषसुद्धा आता लावतात हो खूप तेल, केस ठेवतात, भांग पाडतात, उगीच आईट नको. दिगंबराची आई म्हणाली, नी जाता श्याम, दार उघडेच राहू दे. मी म्हटले, हो दार उघडे राहू दे, मोकळा वारा येऊ दे, तारे आठ डोकावू देत, मी आता निसतो, अळी मेळी गुपचेळी. मी त्या दिवशी शाळेतून आल्यावर गंगूला म्हटले, गंगू तू उद्या जाणार, तुला मी काय देऊ, माझ्याजवळ काही नाही. गंगू पावसाळ्यात आली असतीस, श्रावणाच्या महिन्यात आली असतीस, तर तुझ्या मंगळागौरीला मी पहाटे उठून फुले गोळा करून आणली असती, पारिजातकाच्या कळ्यांचा अब्दागिर केला असता, तुझ्या मंगळागौरीत मी जागलो असतो. माझ्या मित्रांना बोलावून आम्ही नाटकातले संवाद केले असते, परंतु ती या दिवसात आलीस ना मंगळागौर ना काही. गंगू म्हणाली, श्याम तू सारे मला दिले आहेस, तुझ्याबरोबर खेळलो, माझ्याबरोबर भांडलास, माझ्याबरोबर रागवलास, रुसलास, माझ्याबरोबर हसलास, माझ्याबरोबर जेवलास, आणखी काय द्यावयाचे आहे? मी म्हटले, गंगू तू मला पपनस आणून देत असत, उशी करून दिलीस, तू माझे अश्रू पुसीत असत, अभ्यास कर सांगत असत. गंगू मी तुला काय देऊ, मी गरीब आहे. गंगू म्हणाली, अरे मी तरी काय दिले, माझे असे काय दिले, लोकांकडचे पपनस आणून दिले, उशी केली तर तिच्या चिंध्या तूच आणून दिल्यास. गंगू ही गरीब आहे, ती एका बेलिफाची बहीण आहे. एके दिवशी माझ्या मनात आले तर मुनसापाकडे चोरी करावी व श्यामला पैसे आणून द्यावेत, श्यामला फीसाठी होतील, परंतु धीर होईना. मी म्हटले, गंगू तू वेडीच आहेस. गंगू म्हणाली, वेडेच राहणे चांगले, तू सुद्धा वेडाच आहेस. मी म्हटले, मग मला काहीतरी देण्यासाठी पुन्हा चोरी कर, आण पपनसाची फोड लांबून. पैसे चोरण्यापेक्षा पपनसाची फोड लपून आणलीस तरी चालेल. गंगू म्हणाली, तुला रामाचे नाव आवडते ना, ज्यात राम आहे ते गाणे तुला आवडते, ज्यात राम आहे ते चित्र तुला आवडते, ज्यात राम आहे ते फळसुद्धा तुला आवडत असेल, नाही? मी म्हटले, होय रामफळ मला फारच आवडते. गंगू म्हणाली, मग तेच मी तुला देणार आहे, श्यामला राम द्यावा व मग म्हटले येथून जावे. मी विचारले, तू कुठून आणलेस? गंगू म्हणाली, तुझ्या आत्याच्या झाडावरचे. मी विचारले, कोणी काढून दिले? गंगू म्हणाली, मीच चढून ते काढले. मी विचारले, ते का पिकले होते? गंगू म्हणाली, ते मी पिकविले आहे, तांदळात घालून ठेवले होते, छान पिकले आहे, उद्या देऊ का आजच देऊ? मी दुःखाने म्हटले, गंगू ही चोरी झाली. गंगू म्हणाली, कसली रे चोरी, इतकी झाडे आहेत त्यावरचे एक घेतले तर मी ती का चोरी, पाखरे वर बसून खातात त्यांना का देव चोर म्हणेल? मी म्हटले, आपण माणसे आहोत, देवाने आपणास बुद्धी दिली आहे, आपण असे वागून कसे चालेल? गंगू म्हणाली, मी आहे वेडी, मी पाखरूच आहे, पाखरू होऊन झाडावर बसून सुंदर फळे चाखू दे व गोड आवाज काढू दे, मला नको ती बुद्धी, जेथे तेथे डांबून ठेवणारी बुद्धी काय कामाची. श्याम तू सुद्धा मागे म्हणाला होतास की मला पक्षी होणे आवडते, आठवते का? मी पक्षी होऊन झाडावर चढले, आणले फळ तोडून, रामाच्या नावाचे फळ तोडून आणले, श्याम घेशील ना ते? मी म्हटले, हो. गंगूने ते फळ आणले, किती सुंदर दिसत होते, लालसर रंग होता, त्यात क्वचित फिकट हिरव्या रंगाची छटा होती. त्या फळाकडे आम्ही दोघे पाहत राहिलो, ते सुंदर फळ फोडून या पोटात ठेवण्याची इच्छा मला होईना. मी म्हटले, असे सुंदर फळ फोडून का खायचे? गंगू म्हणाली, ती खाण्यासाठीच आहेत, खाल्ली गेल्यानेच फळ कृतार्थ होतात. मला कोणी गुलाबाचे फूल दिले तर ते मला केसात घालावायला आवडत नाही, मी ते खाऊन टाकते, जे चांगले दिसेल त्याला मी पोटात ठेवीन. मी म्हटले, गुलाबाच्या फुलाला मी दुरूनच नमस्कार करीन, माझ्या हाताने ते मळेल कोमेजेल असे मला वाटते. गंगू म्हणाली, जे चांगले आहे पवित्र आहे रसाळ आहे त्याच्यापासून का दूर राहावे, ते हृदयाशी धरावे, डोक्यावर धरावे, पोटात साठवावे. हे बघ मी फोडते हो, असे म्हणून गंगूने रामफळ फोडले, त्यातील मोठा भाग तिने मला दिला, लहान भाग तिने खाल्ला. मी विचारले, गंगूताई तू लहान भाग का घेतलास? गंगू म्हणाली, तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून, तुझ्या अक्काने असेच केले असते. मी म्हटले, हो मागे अक्काच्या नवऱ्याने मोसंबी आणली होती, तिने दोनच फोडी खाल्ल्या व बाकीचे तिने सारे मला दिले, लहान असणे एकंदरीत चांगले. गंगू म्हणाली, श्याम तू लहान राहा, मोठे झाले की खोटे झाले. त्या दिवशी रात्री गंगू जाणार होती, सायंकाळी मी तिच्याकडे जेवायला गेलो होतो. दिगंबर, गंगू व मी तिघे एकदम जेवायला बसलो. गंगूच्या आईने गंगूला दही वाळले. कोंडीतील दही हलवून वाढवताना एकदमच सारे गंगूच्या पानात पडले. गंगूने पानातील दही एकदम उचलून माझ्या पानात पण वाळले. गंगूची आई म्हणाली, हे काय गंगू, त्याची मुंज झालेली आहे. गंगू म्हणाली, लग्न नाही ना झाले पण श्याम लहानच आहे व लहानच राहू, म्हणजे पुन्हा मी आले तर असेच दही त्याला वाढीन. श्याम लहानच राहा बरे का. जेवणे झाली, गंगूची गाडी आली, वळकटी मी नेऊन ठेवली. गाडीत दिगंबर बसला, गंगू बसली, मी पण गाडीत बसलो. मी गाव संपताच उतरणार होतो. गाडी निघाली, गंगूची आई दिशेनाशी झाली. रात्रीची वेळ होती, नगरपालिकेचे दिवे दूर दूर अंतरावर मिणमिणत होते. गाडीत कोणी बोलले नाही, न बोलता सारी बोलत होती. हुंदक्यांची व श्वासोश्वासाची भाषा तेथे चालली होती. भावना व विचार एकमेकांना कळवितांना भाषेचे वाहनही शेवटी निरुपयोगी व बोजड वाटू लागते. दिगंबर म्हणाला, श्याम उतर, तुला एकट्याला घरी परतायचे आहे. पायातही काही नाही, हातातही काही नाही, ना लाठी ना दिवा. गंगूने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मी खाली उतरलो. बैलांचे ओझे कमी झाल्यामुळे ते एकदम पडू लागले, परंतु माझ्या हृदयावरील दुःखाचे ओझे वाढले व माझ्याने हलवे ना चालवे ना. मी तेथेच क्षणे तिवाटा रचिल्या तिघात असे करणाऱ्या त्या तिठ्याजवळ उभा होतो. शेवटी जड अंतकरणाने मी माघारावळ. थोड्याच दिवसाने दिगंबराची बदली झाली. थोड्याच महिन्यांनी मीही दापोली सोडली. कितीतरी वर्षात मला गंगूचे स्मरणही झाले नाही. त्यानंतर दिगंबर व त्याची आई, त्याची बहीण कोणी मला भेटली नाही. तुम्ही मला माझ्या सर्व आठवणी विचारतात व मी माझ्या सर्व गतजीवनाच्या तळाशी बुड्या मारीत आहे. किती गोड प्रसंग, किती सहानुभूती, किती भावोत्कटता. गंगू म्हणजे निरळ भाव गंगा होती.